ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ओदिशामधल्या झारसुगुडा इथं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 60,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. 4G मोबाईल सेवेसाठी महाराष्ट्रात 9,020 टॉवर उभारण्यात येणार. वन्य प्राण्यांची शांतता भंग न करता जंगलांचा अधिक भाग पर्यटकांसाठी खुला केला तर स्थानिक आदिवासींच्या विकासाला चालना मिळेल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार आणि 12व्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धांना आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशात झारसुगुडा इथं आयोजित कार्यक्रमात 60,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. दूरसंचार, रेल्वे, उच्च शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास, ग्रामीण गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रातल्या प्रकल्पांचा यात समावेश आहे. गरिबांना हक्काचं पक्कं घर मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी भाषणात सांगितलं. दूरसंचार क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आणि सुमारे 37,000 कोटी रुपये खर्चाच्या 97,500 पेक्षा जास्त मोबाईल 4G टॉवर्सचं उद्घाटन त्यांनी केलं. या क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीबद्दल ते म्हणाले,
हमारे लिए गौरव की बात है कि हमारे BSNL ने अपने ही देश में पूरी तरह स्वदेशी 4G टेक्नोलॉजी विकसित कर ली है. अपनी मेहनत, अपनी लगन, अपनी कुशलता से BSNL ने नया इतिहास रच दिया है और मैं इस काम में जुड़े हुए देश के नौजवानों को, उनकी टैलेंट को और भारत को आत्मनिर्भर बनाने के लिए उन्होंने जो बड़ा काम किया है, मैं उन सभी नौजवानों को बहुत बहुत बधाई देता
हूं. या टॉवर्समुळे 30,000 गावांमध्ये उच्च वेगानं इंटरनेट सुविधा लवकरच उपलब्ध होईल असं प्रधानमंत्री म्हणाले. या प्रकल्पांमुळे ओदिशा आणि शेजारी राज्यांमध्ये मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होऊन स्थानिक उद्योग आणि व्यापाराला बळकटी मिळेल. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पुण्यात करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 4G माध्यमातून गावागावापर्यंत संपर्क व्यवस्था उभी राहत आहे. याद्वारे नागरिकांसाठी आवश्यक सेवा येत्या 2 महिन्यात सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. देशभरात 92,000 पेक्षा जास्त टॉवर उभारण्यात येणार असून त्यातले 9,020 टॉवर महाराष्ट्रात आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशा ते गुजरात या अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही गुजरातला जाणारी पहिली अमृत भारत एक्सप्रेस आहे. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील उधना रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. ही गाडी ओदिशातल्या बेहरामपूरपासून आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र या राज्यांमधून प्रवास करत ते गुजरातमध्ये सुरतपर्यंत धावणार आहे. सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्वानुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे. सेवा पर्व या मालिकेत आज आपण स्मरण करणार आहोत देशाच्या अजरामर वारसा आणि आदर्शांचं.
थोर स्वातंत्र्यसेनानी, तत्वचिंतक आणि परंपरेच्या रक्षकांनी केलेलं बलिदान आणि योगदानातून राष्ट्राची उभारणी होते. अशा थोर व्यक्तिमत्वांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली. त्यांच्या इतिहासाशी संबंधित अनेक वास्तूंचा जीर्णोद्धार झाला तर अनेक नवीन वास्तू बांधण्यात आल्या. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रधानमंत्र्यांनी या प्रतीकांचं महत्व समजावून सांगितलं.
देश अपने सभी स्वातंत्र्य सेनानियों को राष्ट्र रक्षा में अपने आप को दिन रात खपाने वाले, आहुत करने वाले वीर वीरांगनाओं को आज देश नमन कर रहा है.
दिल्लीतलं युद्ध स्मारक, अमृतसरच्या जालियनवाला बागेतलं स्मारक, 3 मूर्ती भवनात सुरू केलेलं प्रधानमंत्री संग्रहालय यांचा यात समावेश आहे. राष्ट्रीय पोलीस स्मारक, आदिवासी स्वातंत्र्य लढ्यातल्या सेनानींचं संग्रहालय या वास्तू त्या त्या क्षेत्रातला इतिहास सांगत असतात.
वस्तू आणि सेवा कर रचनेतले बदल गेल्या सोमवारपासून लागू झाले आहेत. हा बचत उत्सव असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं. या कर सुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांवरचा अप्रत्यक्ष करांचा बोजा कमी होणार आहे. ऐकूया आरोग्य क्षेत्रात या बदलांच्या परिणामाबद्दल.
जीएसटीतल्या बदलांमुळे आरोग्यासाठी आवश्यक अनेक वस्तू आणि सेवांवरचे कर कमी झाले आहेत. व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर्सवरचा कर आता 18% पाच टक्के झाला आहे. त्यामुळे तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्न करणं सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलं आहे. याखेरीज दूध आणि दुधाचे पदार्थ, सुकामेवा आणि इतर पौष्टिक खाद्यपदार्थांवरचा कर 0 किंवा 5% झाला आहे. आरोग्याच्या देखभालीसाठी स्वदेशी उत्पादनच वापरावीत असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी नुकतंच केलं होतं.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वन्य प्राण्यांची शांतता भंग न करता जंगलांचा अधिक भाग पर्यटकांसाठी खुला केला तर स्थानिक आदिवासींच्या विकासाला चालना मिळेल असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. नवी दिल्ली इथं आयोजित वन्यजीवनाबद्दलच्या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. सध्या देशातल्या जंगलांमधला फक्त 20% भागच पर्यटकांसाठी खुला असून 80% भागात पर्यटकांना प्रवेश नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राजस्थान आणि महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांचा विकास झाल्यामुळे स्थानिक आदिवासी तरुणांना रोजगार मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपूर ते जबलपूर महामार्गावर वाघांच्या संरक्षणासाठी विशेष मार्गिका तयार केल्या असून त्यामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीसोबतच वन्य प्राण्यांच्या हालचालींनाही कोणताही अडथळा येत नाही असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या कार्यक्रमाचा 126वा भाग असेल. आज जागतिक पर्यटन दिन आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आर्थिक विकासात पर्यटनाचं महत्त्व समजावं म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पर्यटन आणि शाश्वत बदल ही यंदाची संकल्पना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या कायद्यानुसार पहिल्यांदा 1980 पर्यटन दिवस साजरा करण्यात आला. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं नवी मुंबईच्या स्फोटकं पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेच्या प्रमुखासह नियंत्रकाला आणि एका व्यक्तीला आज लाचखोरी प्रकरणात अटक केली. खासगी सल्लागार आणि एजंट्सच्या मदतीनं मोठ्या प्रमाणावर लाचखोरी केल्याच्या आरोपाखाली सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट विभाग महामंडळाची सहनिर्मिती असणारा इंडो स्विस संयुक्त निर्मिती तारा अँड आकाश हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. हा चित्रपट टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महोत्सवात दाखवला गेला आहे. मुंबईत या चित्रपटाचे 22 आयोजित केले आहेत. युक्रेननं रशियाच्या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे निर्यातीला फटका बसून तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूड निर्देशांक 71 सेंट्सनं वाढून $70 आणि 13 सेंट्स प्रति बॅरलवर स्थिरावला तर WTI क्रूड निर्देशांक 74 सेंट्सनी वाढून $65.72 बंद झाला. 12 जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धा 2025 आज नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू मैदानावर प्रारंभ झाला. या स्पर्धेत 100+ देशांमधले 1000+ जास्त खेळाडू भाग घेत आहेत. उद्घाटनाच्या आजच्या सोहळ्यात पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये क्लब थ्रो प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा धरमबीर नयन आणि दुहेरी कांस्यपदक विजेती धावपटू प्रीती पाल यांनी भारतीय पथकाचं नेतृत्व केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धा 2025 यजमानपद नवी दिल्लीनं घोषवणं ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचं म्हटलं आहे. या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जगभरातले पॅरा अॅथलेटिक्स भारतात एकत्र आले आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून दृढनिश्चय आणि चैतन्य अनुभवायला मिळतं असं प्रधानमंत्री म्हणाले. दिल्लीत सुरू असलेल्या IISF कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या रश्मिका सहगल आणि कपिल या जोडीनं 10 मीटर मिश्र एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. हवामान खात्यानं राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केल्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानं महाराष्ट्रात सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी 2 पथकं तसंच बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी 1 पथक तातडीच्या मदतकार्यासाठी तैनात केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ओदिशामधल्या झारसुगुडा इथं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 60,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. 4G मोबाईल सेवेसाठी महाराष्ट्रात 9020 टॉवर उभारण्यात येणार. वन्य प्राण्यांची शांतता भंग न करता जंगलांचा अधिक भाग पर्यटकांसाठी खुला केला तर स्थानिक आदिवासींच्या विकासाला चालना मिळेल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार आणि 12 जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांना आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.